नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. श्री रामनवमीचा उत्सव देशभरात साजरा. धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग. हॉटेल व्यावसायिकांनी गॅस किंवा इंधन शुल्क आकारू नये, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे आदेश. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्हा प्रशासनांकडून पेट्रोल डिझेलच्या अमर्याद विक्रीवर नियंत्रण. आणि धाराशिव जिल्ह्यात पळसप इथं येत्या 29 तारखेला 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. श्री रामनवमीचा सण आज देशभरात उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामांची जीवनयात्रा आपल्याला सार्थक जीवनासाठी सत्य, न्याय आणि सद्गुणाच्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याग, तपस्या आणि संयमानं परिपूर्ण असलेलं मर्यादा पुरुषोत्तमाचं जीवन प्रत्येक परिस्थितीचा पूर्ण क्षमतेनं सामना करण्याची आपल्याला प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे. नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात पारंपरिक पद्धतीनं रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे मानकरी नरेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दुपारी 12 वाजता उत्सव मानकरी पुजारी विश्वस्तांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात श्रीरामजन्माचा सोहळा पार पडला. बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीनं श्रीरामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या उत्सवात आध्यात्मिक रामायण स्वाहाकार आयोजित केला जातो. शेकडो दिंड्या घेऊन हजारो भाविक या उत्सवासाठी शेगाव नगरीत दाखल झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध राम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. शिर्डी इथं अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांचं छायाचित्र, पोथी तसंच विणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. देश विदेशातून आलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. मराठवाड्यातही रामनवमीचा उत्साह दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत.
राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.
छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध राम मंदिरांमध्ये माध्यान्ह काळी राम जन्मोत्सव साजरा झाला. भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली होती. बहुतांश मंदिरांमध्ये महाप्रसादासह रक्तदान शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमही पार पडले. बीड वळण रस्त्यावर असलेल्या श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या परिसरात राम मंदिराचा पायाभरणी सोहळा आज पार पडला. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जाणार आहे. जालना शहरातल्या बडीसडक इथल्या श्री राम मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. जुन्या जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. जालना शहरातून सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात जांब या समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी त्यांच्या घरच्या रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. बीड शहरातून रामभक्तांनी दुचाकी फेरी काढली. दुपारच्या वेळी विविध मंदिरांमध्ये रामजन्म साजरा झाल्यावर महाप्रसादासह विविध कार्यक्रम पार पडले. सायंकाळच्या सुमारास शहरातून निघालेल्या शोभायात्रांमध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. परभणी शहरातल्या प्राचीन राम मंदिरात प्रभू श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात गुलाल आणि फुलांची उधळण करत साजरा करण्यात आला. पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं श्री हनुमान जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. लातूर शहरात सकाळपासूनच श्रीराम मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी झाली होती. श्री राम मंदिर, केशवराज मंदिर आणि साई मंदिरासह इतर मंदिरांमध्ये रामजन्मोत्सवासह अभिषेक, पूजन, आरती आणि भजन कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास महिलांनी पाळणा गीत गात रामजन्म सोहळ्यात रंग भरले. नांदेड इथं गाडीपुरा भागातल्या रेणुका माता मंदिरातून श्रीरामाच्या भव्य प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली. आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव भोंडारकर यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अशोकनगरातल्या श्रीराम मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला. धाराशिव इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भगवा ध्वजयात्रा काढण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आमदार राणा जगजितसिंह पाटील तसंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या उपस्थितीत या शोभायात्रेला प्रारंभ झाला. भगवे फेटे घालून, हाती भगवे ध्वज घेऊन पुरुष तसंच महिला भाविक या भगवा ध्वज यात्रेत सहभागी झाले. राज्यात अकोला, गोंदिया, जळगाव, धुळे यासह सर्वच ठिकाणी रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा झाला.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. हॉटेल तसंच खानपान गृहांसारख्या आस्थापनांनी एलपीजी गॅस किंवा इंधन शुल्क या नावाखाली कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू नये असे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. जर संबंधित व्यावसायिकांनी अशा शुल्काची आकारणी केली तर ग्राहकांना 1915 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या मोबाईल ऍपवर त्याची तक्रार करता येईल. संबंधित जिल्हाधिकारी किंवा थेट प्राधिकरणाकडेही याची तक्रार नोंदवता येणार आहे. भारताच्या तेल तसंच वायुवाहक जहाजांची होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरळीत वाहतूक सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते म्हणाले,
If our ships are passing through Strait of Hormuz,
हमारे कुछ जहाज होर्मुज पार कर चुके हैं और कुछ करने वाले हैं. ये भारत की स्थिति को दर्शाता है. भारत कुछ चुनिंदा देशों में शामिल हैं जो सभी पक्षों से बात कर सकता है. भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप, इजराइल के प्रधानमंत्री, ईरान के राष्ट्रपति और खाड़ी देशों के प्रमुखों से बात की है. भारत चुनौतियों के बावजूद बहुत ही बेहतर स्थिति में है.
आखाती देशांमधल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारनं पर्यायी इंधन म्हणून केरोसिन वितरणाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. प्रत्येक शिधापत्रिकेमागे 3 लिटर केरोसिनचं वाटप केलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं पेट्रोल डिझेलच्या अमर्याद विक्रीवर नियंत्रण आणलं आहे. आता जिल्ह्यात दुचाकीसाठी 200 रुपये तर 4-चाकीसाठी 2,000 रुपयांपेक्षा जास्त इंधन देऊ नये असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी इंधन वितरकांना दिले. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनानेही असेच आदेश जारी केले आहेत. दुचाकी वाहनांसाठी एकावेळी जास्तीत जास्त 200 रुपये तर 4-चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2,000 रुपयांचं इंधन देण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या आहेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच नो स्टॉकचा बोर्ड लागलेला दिसून येत आहे. सकाळी शहरात मोजकेच पेट्रोल पंप सुरू असल्याचं दिसून आलं. पेट्रोल टाकण्यासाठी ग्राहकांच्या रांगा पंपावर रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ राहुल करडेरे यांनी जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट केलं आहे. नांदेड जिल्ह्यात पेट्रोल पंपावर रांगा दिसून आल्या त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बोलत होते. पेट्रोल डिझेलचा अनधिकृत साठा केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. परभणी जिल्ह्यातही इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी केलं आहे. मात्र वाढती गर्दी आणि पुरवठा साखळीतील तात्पुरता असमतोल टाळण्यासाठी प्रशासनामार्फत इंधन विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात येत असल्याचंही मुसळे यांनी स्पष्ट केलं आहे. जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून अचूक नियोजन करावं आणि कोणतीही दिरंगाई करू नये असे स्पष्ट निर्देश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील 3 दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी आज त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील 23 चार्ज अधिकारी आणि 106 प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते. धाराशिव शहरातील प्रत्येक वॉर्डातून 5 प्रभागातून 10 महिलांना स्वयंरोजगारासाठी पंतप्रधान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली. धाराशिव नगर परिषदेच्या नारी शक्तीच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. शहरातील कचरा संकलनासाठी 20 घंटागाडा देण्याची आणि हातलाई तलावावर संगीत कारंजे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं येत्या 29 तारखेला 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिर असे उपक्रम घेण्यात येणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. श्री रामनवमीचा उत्सव देशभरात साजरा. धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग. हॉटेल व्यावसायिकांनी गॅस किंवा इंधन शुल्क आकारू नये. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे आदेश. आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्हा प्रशासनांकडून पेट्रोल डिझेलच्या अमर्याद विक्रीवर नियंत्रण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.